आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे 95% परदेशी गुंतवणूक. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 10 एकर जमीन अधिग्रहित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शेतीच्या नुकसानाचं उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करण्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा. आणि देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 80,000 खाली. परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्य सातत्यानं अग्रेसर राहिलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात राज्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे 95% गुंतवणूक आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या कालावधीत 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात झाली. हे प्रमाण गेल्या 4 वर्षातल्या सरासरीच्या 94.71% आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही घोडदौड अशीच कायम राहील अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली वाहिली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या योगदानाचं स्मरण केलं आहे. सावित्रीबाई फुले या स्त्री सक्षमीकरणाच्या जनक होत्या. शैक्षणिक सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या त्या प्रणेत्या होत्या, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात स्त्री शिक्षणासाठी, प्लेग पीडितांसाठी सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याचं स्मरण केलं आहे आणि सर्व महिलांना महिला शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशात सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं स्मरण केलं आहे. सावित्रीबाईंनी महिला शिक्षणाचे दरवाजे उघडले, तसंच समाजातल्या वंचित, पीडित आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी जोरदार लढा दिला, असं खरगे यांनी म्हटलं आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपूर्वी त्यांचं स्मारक उभं करण्यासाठी 10 एकर जमीन तात्काळ अधिग्रहित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. ते आज सातारा जिल्ह्यात नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त ग्रामविकास विभाग आणि सातारा जिल्हा परिषद यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी आणखी 5 वर्षांनी साजरी होणार आहे. त्यापूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकाचं काम पूर्ण करा, त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. फुले दाम्पत्याच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले,
या समाजामध्ये विषमता दूर करून समतेचं बीजारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये केली.
पांडुरंगाच्या आशीर्वादानं एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आळंदी इथं भेट दिल्यानंतर व्यक्त केली. वारकरी विचारानंच आपला महाराष्ट्र पुढं गेला आहे, भविष्यातही पुढं जात राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. इंद्रायणी नदीचं पाणी शुद्धीकरणाचा कार्यक्रम सुरू केला आहे, तो युद्धपातळीवर पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी बातमीदारांशी बोलताना दिलं. उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा 97% इतका आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सिंचनासाठी आणि संपूर्ण उन्हाळा पिण्याचं पाणी उपलब्ध राहील यासाठी सूक्ष्म नियोजन करावं, धरणात पाणी उपलब्ध आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी अजिबात करू नये, असं आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एआयआर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि पीक विम्याच्या रकमेत होणारी तफावत दूर करण्यासाठी आता उपग्रहाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे नुकसानीचं अचूक मोजमाप होऊन त्यांना खरोखर अपेक्षित भरपाई मिळू शकेल, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातल्या कृषी विकास केंद्रात आयोजित किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. शेतकरी अन्य राज्यात शेतमाल विकणार असेल तर त्यासाठी वाहतुकीचा खर्च येईल तो खर्च केंद्र आणि राज्य शासनानं प्रत्येकी 50% करावा अशी सूचना त्यांनी केली. नाफेडसारख्या यंत्रणा कांदा खरेदी करत असताना काही गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत त्यावर आता अशा अनेक पर्यायी यंत्रणा खरेदीसाठी उभ्या केल्या जातील असं ते म्हणाले. शेतमालाच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी यंत्रणा उभारण्याचं आवाहन त्यांनी राज्य सरकारांना केलं. साधारण 15 दिवसात राज्याचं वाळू धोरण तयार केलं जाणार असल्याचा निर्धार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. गौण खनिज आणि वाळू तस्करीसंदर्भात महसूल अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेतली त्यात मागणी आणि पुरवठा यांच्यातली दरी कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. गौण खनिजांबाबतचे अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्याकडे दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. वीर रेल्वे स्थानकाजवळ एका टोईंग वाहनानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. त्यामुळे कारमधले 3 जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या शेअर बाजारांनी कालच्या सत्रात कमावलेल्यापैकी जवळपास निम्मी तेजी आज घालवली. दिवसअखेर सेन्सेक्स 721 अंकांनी घसरून 79,223 अंकांवर स्थिरावला. निफ्टी 184 अंकांची घसरण नोंदून 24,005 अंकांवर बंद झाला. व्यवहाराच्या दरम्यान निफ्टी 24,000च्याही खाली गेला होता. माहिती तंत्रज्ञान वित्तीय सेवा आणि औषध उद्योगाच्या समभागात आज घसरण झाली. नेमबाज स्वप्नील कुसाळे याला यंदा अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांना आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला.
वर्षाची सुरुवात एक चांगल्या न्यूजने भेटली आणि अजून एक असं आहे की आपल्या शिवरांच्या मातीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 ह्या वर्षी अवॉर्ड भेटली जाणार आहेत. एक अर्जुन अवॉर्ड आणि माझे कोच दीपाल देशपांडे तर त्यांचा द्रोणाचार्य अवॉर्ड आहे. सो मला अजून एक आनंदाची अशी गोष्ट आहे की कोच सोबत मी असे 2 प्रिशियस लाईक खूप इम्पॉर्टंट असे अवॉर्ड जे आहेत ते मी एकत्र पोडियमवरती किंवा अंडर द रूफ घेताना शेअर.
बॉर्डर गावस्कर चषक भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत सिडनी इथं सुरू असलेल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव 185 धावांवर आटोपला. रोहित शर्माशिवाय खेळत असलेल्या भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ पंतनं सर्वाधिक 40 धावा केल्या तर रवींद्र जडेजानं 26 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बोलांडनं 31 धावात 4 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला असून दिवसअखेर 1 बाद 9 धावा झाल्या आहेत. आदिवासी विकास विभागानं नागपूर इथं आयोजित केलेल्या 3 दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राज्यातल्या नागपूर नाशिक ठाणे आणि अमरावती या 4 विभागांमधल्या शासकीय तसंच अनुदानित आश्रमशाळांमधले 1,917 आदिवासी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. कॉस्मॉस बँकेला बेंगळुरू इथली नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक सामावून घ्यायला रिझर्व्ह बँकेनं आज परवानगी दिली. यामुळे सोमवारपासून नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखा या कॉस्मॉस बँकेच्या शाखा म्हणून ओळखल्या जातील. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली तर विदर्भात तुरळक ठिकाणी लक्षणीय घट झाली. सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं 8.8° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे 95% परदेशी गुंतवणूक. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 10 एकर जमीन अधिग्रहित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शेतीच्या नुकसानीचे उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करण्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा. आणि देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 80,000च्या खाली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.